93.5 Red FM.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. शिक्का सीजन 4 चालू झालाय आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या कॅटेगरीजला पहिले नॉमिनेट करायचंय की यंदा आपण घ्यायच्याच कुठल्या. 8975935935 या नंबरवर मला व्हॉट्सअप करा लगेच.
मदर्स रेसिपी प्रेझेंट
रेड एफ एम सा शिक्का लवर रेड एफ एम सा शिक्का.
हॅलो,
गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग संग्राम.
ऋग्वेदीच नाव आहे ना तुझं?
हो, ऋग्वेदीच नाव आहे.
तू मेसेज केला होतास की रेड एफ एमचा शिक्का यामध्ये माशांची कॅटेगरी असावी.
हो हो, खूप आवडतात.
आवडता कुठला तुझा?
पापलेट, कोळंबी, प्रॉन्स, पॉम्फ्रेट.
पापलेट, कोळंबी आणि प्रॉन्स पॉम्फ्रेट हे सेमच झालं.
म्हणजे मी इंग्लिश मध्ये सांगितलं समजा.
सैराट पिक्चर बघितलास का तू?
सैराट बघितलंय.
मग तू त्या रिंकू राजगुरू सारखी म्हणजे आर्ची सारखी कळलं नसेल तर इंग्लिश मध्ये सांगू का असं आहे का तुझं?
नाही नाही, तसं नाही.
बरं, मासे आवडतात पण करता येतात का?
नाही, पण माझ्या फॅमिलीमध्ये सगळे खूप छान करतात, आजी, आई, मामी वगैरे.
अगं मग मला बोलव ना, मला तर मासे इतके आवडतात की काय सांगू तुला.
नक्की नक्की नक्की.
ओके,
आय वुड बी व्हेरी व्हेरी हॅपी.
मी परवा कोकणात गेलो होतो तेव्हा इतके सुंदर फोटो काढले तिथल्या माशांचे की ते आपला तुमचे बघ, मी आता अपलोड करतोय जस्ट. ओके
ओके, तू कर फेसबुक वर. संग्राम बोलतो, पुढे कर करतो रेड एफ एम बजाते रहो.